नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। केंद्र सरकार पशुपालन क्षेत्रात देशांतर्गत उपायांक चालना दिवपाक नवे तंत्रज्ञान विकसित करता अशें केंद्रीय नुस्ते वेवसाय पशुसंवर्धन आनी दुग्ध वेवसाय मंत्री राजीव रंजन हांणी म्हळां। सहकार वाठार सक्षम करपाक तरणाट्या पिळगेक आकर्षित करपाक जाय अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां। तरणाट्यांमदीं तंबाकू वापर आडावपाक केंद्रीय शिक्षण आनी भलायकी मंत्रालयान केला सल्लागार जारी। रानजीव संरक्षण प्रकल्प येवजण चालू दवरपाक केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यताय। आता पुराय खबरो। केंद्र सरकार पशुपालन क्षेत्रात देशांतर्गत उपायांक चालना दिवपाक आनी भारतीय जातीच्या अनुवंशिक सुधारणांखातीर आयएफईचे नवीन तंत्रज्ञान विकसित करपासयत आयातीवेले अवलंबन उणे करपाक खुपशी महत्वाची पावलां उबारता अशें केंद्रीय नुस्ते वेवसाय पशुसंवर्धन आनी दुग्ध वेवसाय मंत्री राजीव रंजन हांणी सांगले। कानोळी सीएलएफएमई ऑफ इंडियाच्या 65व्या राष्ट्रीय परिषदेत ते मुखेल सोयरे उलयताले। केंद्रीय नुस्ते वेवसाय पशुसंवर्धन आनी दुग्ध वेवसाय मंत्रालयान डेरी क्षेत्रा खातीर सवाय देशी तंत्रज्ञान विकसित करपाक उपाय येवजण्यो आंखल्यात। आयवीएफा खातीर कल्चर मिडिया आनी बोवाईन प्राण्यां खातीर एकात्मिक जिनॉमिक चीप विकसित केल्या अशी माहिती रंजन हांणी दिली। शाश्वत पशुधन क्षेत्र धोके आव्हानां आनी संधी या परिषदेचो हो मथाळो आसा। सहकार वाठार अधिक सक्षम आनी यशस्वी करपा खातीर तरणाट्या पिळगेक या क्षेत्राकडे आकर्षित करपाची गरज आसा। राज्य सहकारी बँकेची तशेंच राज्यातल्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांक ताका लागून व्हड भूमिका निभावची पडटली। सहकार चळवळीतल्यान वेगवेगळ्या क्षेत्रात स्वयंरोजगाराच्यो संधी उपलब्ध करून दिवपाची तांक आसा। नेमगुठलावन रिणां दिवन गुंतवणूकदारांचे पैशे बुडोवपी संस्थांचेर नियंत्रण दवरपाक सहकार कायद्यात दुरुस्ती करपाची गरज आसा। ताका लागून बँकांनी आनी सरकारान एकठांय येवपाक जाय अशें मत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तायलें। गोवा राज्य सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्सा निमतान पणजे सहकार संकुलात आयोजित कार्यावळीत ते उलयताले। हेवेळार सहकार मंत्री सुभाष शिरोडकार, सहकार निबंधक अरविंद बुगडे, नाबार्डाचे सरवेवस्थापक संदीप धारकार, बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाय आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले। दाबोळे मतदारसंघातल्या नवेवाडे वाठारातल्या खेळा मैदानाच्या उदरगतीचे काम खासदार निधीतल्यान करपाक गोय सरकाराच्या खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान मान्यताय दिल्या। दक्षिण गोयच्या खासदार कॅप्टन विलियाटो फर्नांडीस हांणी ही माहिती आयज वास्को हांगा खबराकारांक दिली। खासदार फर्नांडीस हांणी म्हळां की खासदार जाल्या उपरांत हो पयलोच प्रकल्प आसा, गोय सरकाराचे तांणी उपकार आठयले। फाटी 30 वर्सां परस चड जाली हे खेळा मैदानार फावो ती सुविधा नाशिल्ल्यान युवा खेळगड्यांक मैदानार खेळपाक आडमेळ येताल्यो। केंद्र सरकारान सध्या राज्यसभा खासदारांचो निधी दिवपाक सुरुवात केल्या। लोकसभा खासदारांचो निधी वाटपाक सुरुवात करना फुडें रोखडेच कामाक सुरुवात जातली अशी माहिती खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हांणी दिली। विधानसभेतले विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमो तशेंच आमदार पलटन डिकोस्टा ह्या वेळार हजर आशिल्ले। तरणाट्यांमदीं तंबाकू वापरपाक आडावपा खातीर उबारिल्ल्या पावलांनी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आनी भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी संयुक्तपणान सगळ्या राज्यांक आनी केंद्रशासित प्रदेशांक एक सल्लागार जारी केला। मुखेल सचिवांक बरयल्ल्या सल्लागारात शैक्षणिक संस्थांत सिगरेट आनी हेर तंबाकू उत्पादनां कायदो कोटपात 2003च्या तरतुदी प्रमाण तंबाकू मुक्त शिक्षणीक संस्था म्हळ्यार टीओएफईआयची खर अंमलबजावणी करपाचे आवाहन केलां। शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग आनी भलायकी आनी कुटुंब कल्याण खात्याच्या सचिवांनी स्वाक्षरी केल्या या संयुक्त सल्लागारात तंबाकू सेवनाचे खास करून भुरग्यांचेर आनी किशोरवयीन भुरग्यांचेर जावपी भिरांकूळ परिणाम अधोरेखित केल्या। हे ग्लोबल युथ टॉबेको सर्वे म्हळ्यार जीवायटीएस 2019च्या निष्कर्षांकडे लक्ष वेधता, जातूंत भारतात 13 ते 15 वर्सां पिरायेचे 8.5% शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या स्वरुपात तंबाकूचे सेवन करतात अशें दिसून आयलां। भारतात दर दिसा 5500 परस चड भुरगीं तंबाकूचो वापर करतात ही खासा चिंतेची बाब। ते भायर आयुष्यभर तंबाकू वापरपी 55% लोकांनी पिरायेच्या 20 वर्सां पयलींच ही संवय सुरू केल्ली आनी ताका लागून जायते किशोरवयीन भुरगीं हेर व्यसनी पदार्थाकडेन वळ्ळे। तंबाकूच्या व्यसनाच्या धोक्यापासून तरणाट्यांचे रक्षण करपा खातीर सगळ्या संबंधितांच्या सहयोगी प्रयत्नांच्या गरजेचेर या सल्लागारात भर दिला। तंबाकूच्या वापराच्या हानिकारक परिणामाविषयी जागृताय करून आनी शिक्षणीक संस्थांनी तंबाकू नियंत्रणाच्या उपायांक चालना दिवन फुडल्या पिळग्यांक संरक्षण करप हे ध्येय आसा। न्यायालयात काम करपी न्यायाधीशांक वेगवेगळ्या क्षेत्रातल्यो गजाली शिकून घेवप गरजेचे आसा। आधुनिकीकरण आनी उद्देगीक क्षेत्रातल्यो खुपश्यो गजाली आपणायल्यार ताचो निश्चितूच ज्ञानरुपान न्यायाधीशांक लाव जावं येता अशें मुंबय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वाल्मिकी मिनेझीस हांणी म्हळां। ते मुखेल सोयरे म्हणून वेर्णा उदरगत उद्देगीक संघटनेच्या स्मार्ट लीग कंपनीच्या सभागारात आयोजित केल्ल्या आमसभेत एका भौमान सुवाळ्यात उलयतले। ह्यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डिकोस्टा, सरचिटणीस कल्पक आलवारे आनी खजिनदार गणपत कापडी माचेर आशिले। न्यायाधीश वाल्मिकी मिनेझीस हांचे हस्तुकी ह्या वेळार पद्मश्री शशी सोनी आनी खेळा क्षेत्रातले टिंकेश कौशिक हांचो भौमान केला। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात। अखिल गोवा उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य संघटनेची 2 दिसांची कार्यशाळा आयज हडफण्यात सुरू झाली। शिक्षण उपसंचालक मनोज सावयकर हांच्या हस्तुकी ह्या दोन दिसांच्या कार्यशाळेचे उक्तावण झाले. शिक्षण वाठारात नवी नवी आव्हानां येत असतात आणि आव्हानांक फुडो करपाक प्राचार्यांनी तयार असूंक जाय असे मनोज सावयकर हांणी ह्या कार्यशाळेचे उक्तावण करताना सांगले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 गत लागू झाल्यान माध्यमिक शिक्षण पांवड्यार व्हडा प्रमाणात बदल अपेक्षित असतात असे तांणी म्हळे. कार्यशाळेच्या उक्तावणा उपरांत प्राध्यापक करुणा सातर्डेकार हांचे सत्र झाले. फाल्यां उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य संघटनेची वर्सुकी सर्वसाधारण सभा जातली. मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार प्राप्तकर्त्या हरमलचे इब्रामपूर हांगा सातेरी विद्या मंदीर हायस्कुलाचे शिक्षक सुधीर नाईक आणि पुलीस उपअधीक्षक जीव बादळवी हांचो आमदार जीत आरोलकर हांणी भोवमान केलो. मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार मेळोवपी हे आपल्या मतदारसंघातले देखून आपल्याला खूप अभिमान असा. हांच्या शिक्षकांक हे एक प्रेरणा दिवपी घडणूक. शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य निष्ठेन आणि समर्पित वृत्तीन करचे असे वेळार आमदार जीत आरोलकर उलयले. गणेशोत्सव मंडळान सामाजिक बांधिलकी सांभाळटना अपघात आणि हेर गैरप्रकारांक आळाबंद हाडपाक फुडाकार घेवचो असे आवाहन पोलीस उपअधीक्षक जीव बादळवी हांणी केले. अप्रूप कला पंगड या सांस्कृतिक संस्थेन अखिल गोवा हिंदी सिनेगीत गायन सर्त आयोजित केल्या. ताची प्राथमिक फेरी फाल्यां सकाळी सुरू जावन पुराय दिसभर चलतली. रवींद्र भवनाच्या ब्लॅक बॉक्सात ही चाचणी फेरी जातली. हातूंतल्यान वेचिले सर्तक 2 ऑक्टोबराक जावपी सर्तीत पावतले अशी माहिती अप्रूप संस्थेचे अध्यक्ष वैकुंठपै फोणेकार हांणी दिल्या. 14 वर्सा सकयल आणि 14 वर्सा वयर पिराय गटात ही सर्त जातली. वेचिल्या सर्तकांची तयारी म्हणून 29 तारखेक खासा सराव सत्रां जातली. दरेका सर्तकान 3 पदां सादर करपाक जाय. आयोजन समिती 1 पद वेचतली जे सर्तक निमणे फेरयेत सादर करतलो अशी माहिती फोणेकार हांणी दिली. मजगती मडगांवां रवींद्र भवना वतीन रंगभूमी दिसाच्या निमतान 5 नोव्हेंबराक पयलेच फावट नांदी गायनासयत सवेश नाट्य सर्तीचे आयोजन केला अशी माहिती रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी दिल्या. 4 ऑक्टोबर म्हणसर प्रवेशिका धाडपाक जाय. पयल्या 10 जणांक प्रवेश दितले. पर्यावरण आणि कायदो मंत्री आलेक सिक्वेरा आणि दक्षिण गोय जिल्हा प्रशासन कार्यालयातल्या सभागरात लोकांच्या वेगवेगळ्या समस्या ऐकून घेतल्यो आणि त्याची उपाययोजना काढपाचे उत्तर दिले. यावेळी खात्यातले वेगवेगळे अधिकारी हजर आशिले. या बसकेत वीज खात्याच्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची भरपाय, जमीन संदर्भात भेदभाव, आपत्कालीन व्यवस्थापनावतीन भरपाय, सिवरेज पाईपलाईनचा प्रश्न, उदका पुरवण असे प्रश्न, तसंच जिल्हाधिकारी इमारतीतल्या कॅन्टीनचा प्रश्न, एसटीपीडीच्या मार्केटातल्या चिकन आणि मांस विक्रेत्या संदर्भातले प्रश्न मांडले. मंत्र्यांनी सगळे प्रश्न ऐकून फावो त्यो सुचवण्यो अधिकाऱ्यांनी दिल्यो आणि जे प्रश्न सुटावे जाण्याच्या मार्गार असतात त्याविषयी माहिती दिली. जादू हो लहान व्हड सगळ्यांचे आकर्षण. या जादूगारां खातीर आंतरराष्ट्रीय जादू महोत्सवाचे आयोजन जाता. या महोत्सवात देश विदेशातले फामाद जादूगार वाटो घेतात. आज आणि फाल्यां जावपी या उत्सवात दिल्लीत जावपी कार्यावळीत गोयचे फोणेचे जादूगार प्रेमानंद पाटील आणि साखळीचे ताचे सहकारी उदयंती जादूगार तुळशीदास मांद्रेकार वाटेकार झाल्यात. दिल्लीतल्या वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड आणि WBTR हांच्या वतीनं या महोत्सवाचे आयोजन करतात. पर्यावरण रान आणि हवामान बदल मंत्रालयान रानवटी जनावरांच्या रावपाच्या सुवातीच्या एकत्रित उदरगती खातीर 100 दिसांचे ध्येय साध्य केला. हालीच केंद्रीय मंत्रिमंडळान अधिवास विकास योजना चालून दौरपा खातीर 2600 कोटी रुपयापरस चढ खर्च करपाक मान्यता दिल्या. योजनेत प्रकल्प हत्ती आणि रानवटी जीव अधिवास विकास उदरगती सहित गंभीर प्रकल्प व्याघ्र उपघटकाचा आसपाव असा असे मंत्रालयान सांगला. वट्ट 55 व्याघ्र प्रकल्प, 33 हत्ती अभयारण्य आणि 718 संरक्षित वाठार आणि त्यांच्या झुनाक या योजनेचा फायदा जातलो. वन्यजीव अधिवासाच्या एकात्मिक विकासाची केंद्र प्रायोजित योजना सुरू उरल्यास वाघ आणि रानवटी जनावरांच्या संवर्धनाचा सरकाराचा पुनरुच्चार दिसून येता. ताका लागून अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाची एकत्रित उदरगत जातली. रायबंदर हांगाच्या नागरिकांनी फाटल्या सप्तकात रस्ते सारखे करचे म्हणून आंदोलन केले. त्याशिवाय 30 सप्टेंबर म्हणजे हे रस्ते सारखे करपाक सरकाराक मुदत दिली. त्या फाटभुयेर पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मनसराज हांणी या वाठारातले रस्ते 30 सप्टेंबर म्हणसर जातले असे म्हणिले. मंत्रालयाभायर तांकां हे विशीं पत्रकारांनी विचारिले तेन्ना तांणी ही माहिती दिली. रायबंदरात स्मार्ट सिटीच्या कामाक लागून रस्ते खणिले आणि त्या उपरांत पुरयता असताना काम सारखे करूंक ना आणि ते येरादारी वाहन चालकांक धोकादायक आशिले देखून तिडकल्ल्या नागरिकांनी आंदोलन केले. गिरी हांगा रावपी मुळची छत्तीसगडाची एका बायलेक तिच्या भाड्याच्या कुडीतल्यान घोळी वखदा प्रकरणात छापो घालून क्राईम ब्रांच पोलिसीन अटक केल्या. तिच्या पसीत सुमार 240 MDMA आणि एक्सटिक्साच्यो गुयो आणि मोबाईल जप्त केला. या घोळी वखदांची किंमत सुमार 7,80,000 असा अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी दिली. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट का मुखेल खबरो. केंद्र सरकार पशुपालन क्षेत्रात देशांतर्गत उपायांक चालना दिवपाक नवे तंत्रज्ञान विकसित करता असे केंद्रीय नुस्ते व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन यांनी म्हणा. सरकार वाठार सक्षम करपाक तरणाट्या पिळगेक आकर्षित करपाक जाय असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळा. तरणाट्यांमध्ये तंबाखू वापर आळापाक केंद्रीय शिक्षण आणि भलायकी मंत्रालयान केला सल्लागार जारी. रानजीव संरक्षण प्रकल्प येवजण चालू दौरपाक केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यताय. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.